कॅमेरा ऍक्शन.
हाय, मी निवेदिता सराफ. तुम्ही ऐकताय लाईट्स कॅमेरा ऍक्शन माझ्या आणि कलाकार श्रुती सोबत.
वडिलांचं एक गाणं अजूनही नेटवरती पण फिरतं. ते अनुपमा नावाची ऍक्ट्रेस आणि एक आधार नावाचा सिनेमा होता राजा परांजपेंनी डिरेक्ट केलेला. राजा परांजपे त्याच्यात काम करायचे. ज्या सिनेमावरनं पुढे घरोंदा नावाचा सिनेमा आला, डॉक्टर लागू आणखीन वहिदा रेमांचा, त्याचा ओरिजिनल सिनेमा वॉज आधार. तर त्या आधार सिनेमाचं माझ्या रे प्रीती फुला नावाचं गाणं आहे. माझ्या वडिलांनी त्याच्यात काम केलं होतं आणि पुण्याच्या मला वाटतं सारसबागेत त्याचं शूटिंग चाललं होतं आणि अनुपमा अशी बसली होती आणि तिकडे खुर्ची नव्हती तर ती मला मांडीवर घेऊन बसली आणि प्रभाकर गोखले जे खूप मोठे दिग्दर्शक मराठी चित्रपटांचे आहेत ते तिकडे आले होते आणि त्यांनी असं आम्हाला दोघींना बसले आणि अरे अनुपमा ही किती तुझ्यासारखी दिसते, तू सिनेमात काम करशील का? तर मी म्हटलं हो करेन. आणि त्याच्यानंतर मी एक सिनेमा केला कॉल परिवर्तन ज्याच्यात मी अनुपमाचं बालपण केलं. आणि तो सिनेमा जर पहिल्यांदा रिलीज झाला असता पिंजराच्या आधी तर तो खरा मराठीतला पहिला कलर्ड सिनेमा असता. पण तो पिंजरा नंतर रिलीज झाला. खरं चित्रीकरण त्या सिनेमाचं पहिलं आधी झालं होतं आणि त्याच्यात अनुपमा हिरॉईन होती आणि रत्नमाला बैजा खूप फेमस ऍक्ट्रेस आहेत ज्यांना दादा कोंडकेची आई म्हणून सगळे ओळखतात, त्यांचा मुलगा जयकुमार वॉज इंट्रोड्यूस एज अ हिरो इन दॅट सिनेमा.
शाळेतले सर्टिफिकेट्स यु नो आई बाबा खूप सांभाळून ठेवतात. कधी कधी असं असतं ना की काही गोष्टींबद्दल ते बोलून दाखवत नाहीत पण आपल्याला कुठल्या कुठल्या त्यांच्या गोष्टीतनं आपल्याला खूप कळतं की अरे ते आपल्यावर किती प्रेम करतात. असं तुला कधी काही जाणवलं का?
मी म्हटलं तसं माझे वडील खूप लवकर गेले. त्यांना कौतुक खूप असायची, आमची खूप लाड करायचे पप्पा. पण पप्पांचं म्हणजे कितवीत आहेस का तू असं असं विचारण्यापर्यंत त्यांचं असायचं. आई तर बिचारी नोकरी करायची, शी हॅड टू वर्क. आणि नुसत्या नोकरीवरती चालत नसे म्हणून ती ॲड्स लिहायची किंवा नाटकात काम करायची. कारण शी वॉज अ सिंगल पेरेंट अँड शी वॉज रेझिंग टू डॉटर्स, सो इट वॉजंट इझी फॉर हर टू डू इट. तर तिची सर्वात मोठी गोष्ट म्हणजे मी माझ्या आईला आयुष्यात कधी कुठल्याही गोष्टीबद्दल कंप्लेन करताना ऐकलं नाही. सतत हसतमुख असणं आणि सर्वात मोठा मंत्र म्हणजे नथिंग इज इम्पॉसिबल इन लाईफ. पण आईचं म्हणजे मी सांगते आयुष्यात मला जे काही मी इंग्लिश करू शकले तेव्हा सुरुवातीला खूप कंटाळा करायचे. तर पहिलं पुस्तक मला आठवतं आईने मला वाचायला जेन आयर, काही कळत नवतं. मग तिने डिक्शनरी घेऊन बस क बोर व्हायचं ते डिक्शनरी घेऊन पुस्तक वाचायचं आणि मी असं सांगेल आई मी वाचलं ओके मग ठीक आहे. तर मला गोष्ट सांग ते तुम्हाला एका पानात लिहून दे इंग्लिशमध्ये की तू काय वाचलंय पुस्तकात. आणि तिने हातातच सुरुवातीला क्लासिक्स दिली, वुदरिंग हाईट्स म्हण किंवा जेन ऑस्टिनची सगळी पुस्तकं म्हण. कल्चरल रिचनेस डझंट कम विथ मनी, इट डझंट कम विथ ओनली एज्युकेशन, इट कम्स विथ तुम्ही लहानपणापासून काय वाचलंय, आजूबाजूचं काय ऍब्सॉर्ब केलंय आणि काय अनुभवलंय.
आई तर फेमस होतीस कारण की ऑल इंडिया रेडिओमुळे. पण जेव्हा कॉलनीमध्ये असं होतं की निवेदिताची आई अशी म्हणून जेव्हा त्यांना ओळख मिळते तेव्हा त्यांना जास्त आनंद होतो. तर ही ओळख त्यांना कधी मिळाली? तुझा टीव्हीवरचा पहिला परफॉर्मन्स.
तेव्हा टीव्हीवरती ना असे प्रोग्राम्स व्हायचे वेगवेगळ्या डिबेट्स आणि असा. तर ते पहिला प्रोग्राम होता आई पेरेंट आणि मूल असा. तर त्याच्यामध्ये प्रिया तेंडुलकर, विजय तेंडुलकर बाप आणि मुलीची जोडी होती आणि मी होते जिची नोकरी करणारी आई, वडील पण बिझी आणि अशी मी. असा पाच जणांचं जे पहिला एक डिबेट झालं टीव्हीवरती त्याच्यात मी होते. त्याच्यानंतर मी भरपूर किलबिल चे परफॉर्मन्सेस केले. त्याचबरोबर ना संस्कृतमध्ये तेव्हा एक अमृत मंथन नावाचा प्रोग्राम व्हायचा टीव्हीवर, तर अमृत मंथनचे पण मी बरेच एपिसोड्स केलेत संस्कृतचे. टीव्हीवरचं मी काम केलेलं एक खूप फेमस नाटक होतं कॉल्ड आश्रित म्हणून, सह्याद्रीच्या पाऊल खुणा म्हणून. जे प्रोग्राममध्ये अजूनही इट्स अ बिग आर्काइव्समध्ये ते संग्रही ठेवलेलं असं नाटक आहे ज्याच्यात भक्ती बर्वेनी फार अप्रतिम अभिनय केला होता. सो असं आपण म्हणू की निवेदिताची आई जास्त कधीपासून व्हायला लागलं म्हणजे माझं एक खूप नाटक गाजलं ते म्हणजे टिळक आणि आगरकर. टीव्हीवरती माझी खूप गाजलेली मालिका म्हणजे येजोय जिंदगी, जी 1984 आली. येजोय जिंदगी आणि धूमधडाके हे दोन्ही मला वाटतं सायमल्टेनियसली प्रदर्शित झाले. सो तेव्हापासून तिला निवेदिताची आई ओळख मिळाली असेल आणि तिला आवडली असेल. येजोय जिंदगीची माझी अशी एक आठवण आहे की माझे हिंदी प्रोनाऊन्सिएशन चांगले नव्हते आणि तेव्हा मला खूप हसायचे आमचे माझे को ऍक्टर्स. आणि कसं ना पंजाबी लोकांचं खूप स्ट्रॉंग होल्ड असल्यामुळे आता सुनील दत्त साहेबांनी म्हटलेलं मैं कार जा रहा हूं चालायचं कारण तो पंजाबी प्रोनाऊन्सिएशन होती. पण बाकी प्रोनाऊन्सिएशन्सकडे खूप हास्यास्पद दृष्टिकोनातून बघितलं जायचं स्पेशली महाराष्ट्रीयन लोकांकडे. मला घाटन म्हणायचे तेव्हा ते घाटन नाही येतो. तर मी एकदा खूप रडत घरी आले होते, आई मला म्हणाली ते अजिबात रडायचं नाही. फर्स्ट ऑफ ऑल ओके तुला ते म्हणता येत ना, मग तू ते पॉझिटिव्ह घेऊन तुझे उच्चार सुधार. मग तेव्हा आम्ही जोगेश्वरीला राहायचो तर माझ्या समोर एक उर्दूच्या प्रोफेसर राहायच्या, त्यांच्याकडनं मी उर्दू शिकले होते तेव्हा. आणि ह्याच सगळ्या ग्रुप बरोबर मी एक उर्दू नाटक केलं कॉल खालिद की खाला, ज्याचे दिग्दर्शक होते रमेश तलवार. आणि खालिद की खाला म्हणजे मोरूची मावशी. ओरिजिनल चार्लीज आंट्स अडॉप्टेशन, ज्याच्यामध्ये मोरूच्या मावशीचा मी तो त्या ह्याचा रोल फारुख शेख करायचे, तो कर्नलचं काम मॅकमोहन करायचा. खूप मस्त नाटक होतं ते, म्हणजे मला असं वाटतं की ते खूप स्ट्रॉंगली आय थिंक आय डिड दॅट, की जे लोक मला चिडवायचे हिंदी प्रोनाऊन्सिएशन वरनं त्यांच्याबरोबर मी उर्दू नाटक केलं.
म्हणजे कदाचित तुला चॅलेंज एक्सेप्ट करायची सवयच आहे आणि म्हणूनच कदाचित ती एवढी पॉझिटिव्हिटी तुझ्याकडनं आम्हाला यु नो मिळते, दॅट पॉझिटिव्ह वाईब्स आय कॅन ऑलवेज फील अराउंड यू. कॉलेजमध्ये असताना तू ऑलरेडी फेमस असशीलच की, कारण की तू ऑलरेडी जेव्हा एक मुलगी लहानपणापासून काम करत आली आहे, तर अर्थात फेम ही गोष्ट तुझ्याकडे लहानपणापासून होती आणि अर्थात अशा मुलींचे खूप सारे दिवाणे असतात, त्यामुळे तुला काही लव्ह लेटर्स तेव्हा मिळाले का? कॉलेजमध्ये तुझा कोणी क्रश होतं का? कॉलेज लाईफ कशी होती? कुठलं कॉलेज होतं?
ऍक्च्युली असं बघायला गेलं तर मी पहिली 2 वर्ष आय वॉज इन नालंदा कॉलेज ऑफ फाईन आर्ट्स, जे मुलीच होत्या त्याच्यामध्ये, बी एफ एची डिग्री होती, बॅचलर ऑफ फाईन आर्ट्स. कारण मला तेव्हा कथकली मोहिनीअट्टम अशासाठी करायचं होतं की कथकलीमध्ये खूप अभिनय आहे. 2 वर्ष या कॉलेजमध्ये मी होते आणि तेव्हा माझा ऍक्सिडेंट झाला आणि मला तेव्हा डान्स करू शकत नव्हते, त्यामुळे पुढे मी जीसीडी गव्हर्नमेंट कमर्शियल डिप्लोमा हा कोर्स कॉमर्सचा मी केला फ्रॉम गिरगाव इन्स्टिट्यूट ऑफ कॉमर्स आणि पुढची 2 वर्ष मी केला तो कोर्स फ्रॉम सिडनॅम कॉलेज, पण ते इव्हनिंग कॉलेज असायचं, त्याच्यामुळे असं टिपिकल कॉलेज लाईफ मी नाही अनुभवलं. 93.5